नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज देशाच्या नागरिकांक आपल्या दिसपट्ट्या जिणेंत ध्यान साधनेक म्हत्व दिवपाचो उलो मारला. गोंयच्या आदिवासी समाजाक राजकीय आरक्षण दिवपी विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेक मांडटलो अशी माहिती खासदार सदानंद शिट्टानावडे हांणी दिली. मनोहर परिकार गोंय शिष्यवृत्ती येवजणेखाला 2023-24 वर्सा उच्च शिक्षणा खातीर राज्यातल्या 30 विद्यार्थ्यांची निवड झाल्या. आणि गोंय राज्य जैवविविधताय मंडळाची पुनर्रचणूक जावपा विशींची अधिसुचोवणी पर्यावरण आणि हवामान बदल खात्यान काढल्या. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज देशातल्या नागरिकांक आपल्या दिसपट्ट्या जिणेंत ध्यान साधनेक म्हत्व दिवपाचो उलो मारला. ध्यानाक आपल्या जिणेचो भाग करात अशें ताणी आपल्या एका सोशल मिडिया संदेशान म्हटलां. ध्यान हो मनशाच्या जिणेंत समाजान आनी ह्या पृथ्वीचेर शांतता आनी सुसंवाद हाडपाचो एक शक्तीशाली मार्ग आसा. आयच्या तंत्रगिन्यानाच्या युगान आयच्या आपल्या दिनचर्येंत ध्यान आस्पावीत करपा खातीर एप आनी मार्गदर्शक व्हिडिओ मोलाचें काम करूं शकतात अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हटलां. गोंयच्या आदिवासी समाजाक राजकीय आरक्षण दिवपी विधेयक संसदेच्या या अधिवेशनात विरोधकांनी बोवाळ घातिल्ल्यान संमत जावपाचे अडकून उरले असे विधान राज्यसभेचे खासदार सदानंद शिट्टानावडे हांणी केला. हे पणजे भाजपा मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन उलयताले. या विधेयकाचेर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा जातली अशी माहिती खासदार तानावडे हांणी दिल्या. तशेंच केंद्रान आसतना काँग्रेसीन 77 फावटी संविधानात दुरुस्ती केल्या जाल्यार भाजपान फाटल्या 16 वर्सांत फकत 12 फावटीच दुरुस्ती केल्या. हाचे वेल्यान काँग्रेस पक्ष जनतेक एक बरे सरकार दिवपाक अपयशी थारला अशें खासदार सदानंद तानावडे हांणी म्हटलां. ह्या शियाळी अधिवेशनांत आपणें 32 खात्यांतले 73 प्रस्न विचारिल्ल्याची माहिती ताणी दिले. जाल्यार विरोधकांनी बोवाळ घालून संसदेच्या कामांत आडमेळी हाडून अधिवेशनाच्या कामकाजाचो म्हत्वाचो वेळ पाड केल्ल्याचो आरोप तानावडे हांणी ह्या वेळार केलो. उच्च शिक्षणा खातीर मनोहर परिकार गोंय शिष्यवृत्ती येवजण 2018 खाला 2023-24 वर्सा खातीर गोंयच्या 30 विद्यार्थ्यांची निवड झाल्या. हे येवजणे खाला विद्यार्थ्यांक उच्च शिक्षणा खातीर शिष्यवृत्ती दितात. गोंयच्या तरणाट्या विद्यार्थ्यांक भारत आनी परदेशातल्या प्रतिश्ठीत विद्यापीठांनी आनी उच्च शिक्षण संस्थांनी शिकपाक अर्थीक मजत दिवन प्रोत्साहन दिवप हो हे येवजणेचो हेत आसा. मेळिल्ले माहिती प्रमाण 2023-24 शिक्षणीक वर्सा गोंयच्या सुमार 211 विद्यार्थ्यांनी हे येवजणेचो लाव घेवपा खातीर अर्ज केल्ले. ह्या अर्जाची तपासणी करून चौकशी समितीन 30 पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. हे समितीन वेगवेगळ्या मळावेल्या तज्ञांचो आसपाव आशिल्लो. हे येवजणे खातीर निवड जाल्ले 30 विद्यार्थी म्हळ्यार एरोस्पेस, न्युरोसायन्स, बायोमेडिकल इंजिनियरींग, इलेक्ट्रिकल इंजिनियरींग, रसायनशास्त्र, रोबोटिक्स, बायोसायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिकल सायन्स, फायनान्स, स्ट्रॅटेजीक कॉम्युनिकेशन, मेडिकल सायन्स, फार्मकॉलॉजी, बायोलॉजिकल सायन्स, वेवस्थापन, स्पोर्ट्स फिजिओलॉजी आदी मळार शिक्षण घेतात. खेळ आणि अभ्यासाची योग्य सांगड घालत जाल्यार विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित जाता असे कुर्टी जिल्हा पंचायत वांगडी प्रिया चारी हांणी सांगले. अमेय उच्च माध्यमीक विद्यालयान फोंडा खेळा संकुलान आयोजित केल्ल्या वर्सुकी खेळा महोत्सवान इनामां भेटवण सुवाळ्यांत त्यो आयज उलयताल्यो. आदल्या तेंपार खेळांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थी फकत अभ्यासा कडेन लक्ष दिताले, पूण आयज खेळ लेगीत एक करियर जावंक शकता अशें तांणी सांगले. श्री अमेय विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर हांचे ह्या वेळार उलोवप जाले. मानसीक आनी शारिरीक भलायकी बरी राखपाक खेळ म्हत्वाचो आसा आनी दरेकल्यान दिसांतल्यान उणेंच वरभर तरी खेळूंक जाय अशें खांडेपारकर हांणी सांगलें. ह्या खेळा महोत्सवाचें उक्तावण उद्देजक संदीप निगळे हांचे हस्तुकीं जालें. शिक्षक आशीत वेरेकार आनी दिप्ती वांयगणकार हांणी कार्यावळीचें सुत्रसंचालन केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. गोंय राज्य जैवविविधताय मंडळाची पुनर्रचणूक जातली. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांच्या फुडारपणाखाला मंडळाची नवीन समिती स्थापन जातली. तिचो कार्यकाळ 3 वर्सां खातीर आसतलो. हे विशींची अधिसुचोवणी पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान काढल्या. अधिसुचोवणी प्रमाण जैवीक विविधताय कायदो 2002 जो 2023 सुदारीत जाल्लो ताचे कलम 22 खाला गोंय सरकार गोय राज्य जैवविविधताय मंडळाची फेररचना करतले आणि राजपत्रान हे विशीची अधिसुचोवणी उजवाडाक आयले उपरांत ही समिती कार्यरत जातली. पर्यावरण मंत्री आलेक सिक्वेरा हांच्या अध्यक्षतेखाला 14 वांगडी समिती, 7 पदाधिकारी वांगडी आणि 7 तज्ञ वांगडी असतले. अतिरिक्त रान प्रधान, मुखेल रान संरक्षक, उदकास्त्रोत खात्याचे मुखेल अभियंते, शेतकी संचालक, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचे संचालक, पंचायत संचालक आणि आदिवासी कल्याण खात्याचे संचालक पदाधिकारी वांगडी पदार असतले. जाल्यार हळदणचे नेल्सन फिरगेदो, बांबोळेचे प्राध्यापक एम के जनार्थनम, पर्यावरण मोगी राजेंद्र केरकार, कार्मेल महाविद्यालयाचे डॉक्टर मनोज बोरकार, आय सी ए आरचे संचालक डॉक्टर प्रवीण कुमार, वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर अक्षता फर्नांडीस आणि डॉक्टर प्रदीप सरमोकादम हे तज्ज्ञ वांगडी असतले. हे विशीची अधिसुचोवणी राजपत्रान उजवाडाक आयले उपरांत ही समितीची कार्यकाळ 3 वर्सां खातीर सुरू जातलो. समितीच्या संदर्भातल्यो अटी, अर्थीक खाती आणि ऑडिटाचे तपशील, अधिकार आणि कार्य हे जैवीक विविधताय कायदो 2002 खाला निर्दिष्ट केल्यात. सरकारी नियमाप्रमाण मानधन TADA फावो जातले असे पर्यावरण खात्याचे संचालक जॉन्सन फर्नांडीस हांणी अधिसुचोवणीत म्हटला. भारतान कुपोशणाचेर नियंत्रण दवरपाचे बाबतीन गोंय पहिल्या क्रमांकाचेर आसा. फाटल्या 5 वर्सांत राज्यांत कुपोशीत भुरग्यांचो दर 4.10% आसा. पूण कुपोशणाक लागून भुरग्यांक येवपी मरणाचेर नियंत्रण दवरपाक बाबतीन गोंय 3रे सुवातेर आसा अशी माहिती केंद्रीय बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान दिल्या. राज्यसभेन लेखी उत्तरांत केंद्रीय बायलां आनी भुरगीं कल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी सांगले की गोंयांत भुरगीं कुपोशीत जावपाचो दर हेर राज्याच्या तुळेंत कमी आसा. फाटल्या 5 वर्सांत म्हळ्यार ऑक्टोबर 2024 मेरेन 4.1% कुपोशण नियंत्रण दरासयत गोंयांत पयले सुवातेर आपली सुवात कायम राखल्या. जाल्यार 7.7% कुपोशण दरासयत मणिपूर हे राज्य दुसरे सुवातेर, जाल्यार 9.2% सिक्कीम हे राज्य तिसरे सुवातेर आसा. कुपोशण दर कमी आसून नियंत्रणान बाबत पयले सुवातेर आसून लेगीत कुपोशणाक लागून मरणाचेर नियंत्रण दवरपा बाबतीन गोंय दुसऱ्या क्रमांकाचेर आसा. कुपोशीत भुरग्यांच्या मरणाच्या नियंत्रणाचो राज्याचो दर 0.6% आसा, जाल्यार पयल्या क्रमांकाचेर 0.3% दराचेर मणिपूर राज्य आसा, जाल्यार 0.4% दरासयत मेघालय राज्य दुसरें आसा. सगळ्यांत कमी उण्या वजनाच्या भुरग्यांचे संख्ये बाबतीन गोंय देशांत पयलें आसा. राज्यांत उणी वजनाची भुरगीं संख्या दर 1.7% आसा. गोंया बरोबर 1.7% दर सयत सिक्कीम ही दोनूय राज्यां पयलीं आसात. कुपोशणाचें आव्हान पेलपा खातीर 15वे वित्त आयोगाच्या अंगणवाडी सेवा पोशण अभियान आनी किशोरवयीन चलयां खातीर येवजणे हे घटका भितर सक्षम अंगणवाडी आणि मिशन पोषण 2.0 हे येवजणेचो आस्पाव आसा. ह्या दोनूय केंद्रीय येवजण्यो आसात आणि ह्या येवजण्यांची अंमलबजावणी दिसभरातले उपक्रम राबोवप ही राज्याची जापसालदारकी जावन आसा. मनीस भांडवलाच्या उदरगती खातीर योगदान दिवप, कुपोशणाच्या आव्हानांक तोंड दिवप, पोषणाची जागृताय आणि शाश्वत भलायकी आणि कल्याणा खातीर दर्जेदार अन्नांक उर्बा दिवप हो येवजणेचो हेत जावन आसा. गोंयाकडेन देशातले सर्वोत्तम राज्य जावपाची ताक आसा, पूण हांगा 15-29 पिराय गटांतली बेरोजगाराचो दर हुस्को करपा सारको आसा. त्या खातीर बेरोजगाराचो प्रस्न सुटावो जावपाक जाय अशें मत प्लँक शीप इव्हेंटाचे लिडर्स अमिताभ कांत हांणी उक्तायले. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वरवीं पणजे हांगा आयोजीत आपल्या प्लँक शीप इव्हेंट लिडर्साच्या 5व्या आवृत्ती कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो हाजीर आसले. गोंयचो बेरोजगारीचो दर हो देशांत सगळ्यांत चड 8.5%, राष्ट्रीय सरासरी 3.2% आड आसा. त्या खातीर हो दर 15-29 पिराये गटांतल्या 19% मेरेन वाडिल्लो आसा हो हुस्को करपा सारकिल्लो आसा. जो देशातलो 3रो सर्वोच्च बेरोजगारीचो दर आसा अशें कांत हांणी मुखार म्हटलां. परतुनीक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज देशाच्या नागरिकांक आपल्या दिसपट्ट्या जिणेंत ध्यान साधनेक म्हत्व दिवपाचो उलो मारला. गोंयच्या आदिवासी समाजाक राजकीय आरक्षण दिवपी विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनांत चर्चेंत मांडटलो अशी माहिती खासदार सदानंद शेट्टाणावडे हांणी दिली. मनोहर परिकर गोंय शिश्यवृत्ती येवजणेखाला 2023-2024 वर्सा उच्च शिक्षणा खातीर राज्यातल्या 30 विद्यार्थ्यांची निवड जाल्या आनी गोंय राज्य जैवविविधताय मंडळाची पुनर्रचणूक जावपा विशींची अधिसुचोवणी पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान काडल्या आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.